दुसरा अंदाज भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर.
रेड एफ एम वर लोकसत्ता दृष्टिकोन संग्राम बरोबर.
12वीच्या निकालानंतर किंवा राधा त्याच्या आधी पासूनच पालकांचं आणि मुलांचं एकच डिस्कशन असतं की आता पुढे कुठली स्ट्रीम घ्यायची ते ठरलं असेल तर मग कुठला एक्झॅक्ट प्रोफेशनल कोर्स निवडायचा आणि ते ठरलं असेल तर मग कुठल्या कॉलेजमध्ये मला मिळालं पाहिजे ऍडमिशन. हे डिस्कशन असतात. तीन चारच ऑप्शन असतात. जसं तुम्ही आता म्हणाला की कॉमर्स असेल तर सीएसईएस आणि सायन्स असेल तर म्हणजे बायो घेतलं असेल तर अर्थात मेडिकल आणि मॅथवरती फोकस असेल तर इंजिनिअरिंग. आणि आता असंही झालेलं आहे की इंजिनिअरिंग कॉलेजेसला आता नवीन कॉलेजेसला परवानगी नाही मिळत आहे, सीट्स वाढवायचं बंद झालंय किंवा काही कॉलेजेस सीट्स बंदच करतायत. आणि दुसरीकडे असंही ऐकायला मिळतं की आपल्याला इंजिनियर्स कमी पडतायत, आपल्याला स्किल्ड
कमी पडतात,
तंत्रज्ञ
कमी पडतात. मुळात हा विचारसरणीतलाच दोष आहे. शिक्षण व्यवस्थेतल्या बदलामधला किंवा अडचणींमधला सगळ्यात मोठा महत्वाचा वाटा किंवा अडथळा हा पालकांचा आहे. विद्यार्थ्याला काय आवडत आहे, आपल्या मुलाला किंवा मुलीला काय आवडत आहे हे न बघता बाजारात काय चलनी नाणं आहेत ते त्याच्या अनुषंगाने विचार करतात. हे शिक्षण म्हणजे असं नव्हे, जे आवडतं ते शिकायला मिळणं हे शिक्षण हे आपल्या व्यवस्थेमध्ये अजूनही अनुसूचित नाहीये, पालकांना ते कळत नाहीये. त्यामुळे हे साच्याचे मोठ्या प्रमाणावरती गणपती एकाएक पद्धतीच्या पदव्या आणि एक पद्धतीच्या इतके असलेले आपण ते तयार करतो आणि त्याच्यामुळे ना आपलं भलं होतं आणि ना त्या विद्यार्थ्यांचं भलं होतं. तर तुम्ही म्हणता तसं जगातली सगळ्यात जास्त अभियांत्रिकी महाविद्यालय भारतामध्ये आहेत. जगातली सगळ्यात जास्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले अभियंते भारतातून निघतात. पण माहिती तंत्रज्ञानातलं एकही उत्पादन भारतीय नाही आहे. याचं कारण आपण फक्त परीक्षार्थी विद्यार्थी बनवतो. एक आपलं गुगल नाही आहे, एक इंस्टाग्राम काय काय काही संकल्पना एकही आपली नाही आहे.
म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सोडाच, मेक इन इंडिया सोडाच, पण सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा जिथं आपण म्हणतो आपल्याकडे सगळ्यात जास्त ब्रेन पॉवर आहे पण आपलं इनोव्हेशन तसं काही होत नाही. आपण फक्त मोल मजुरीची आयटीतली कामं करतो असं म्हणतात लोक.
तंत्र कारकून आपण तयार करतो आणि अगदी 10-12 हजाराच्या किरकोळ प्रकारावरती तिथे काम टर्नर फिटर किंवा तत्सम पद्धतीनं झालं असतं तिथे बीई पदवी घेतलेले विद्यार्थी राहतात. हे काही चांगलं लक्षण नाही आहे. तर याचा विचार हा सरकारने करायला हवा, पण सरकार कधी विचार करत नाही असा आपला अनुभव आहे. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तरी करायला हवा.
लोकसत्ता दृष्टिकोन संग्राम बरोबर.
मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम. पाच जाते रहो.